नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. व्हीबीजी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर. महात्मा गांधीजींच्या आदर्शांना मूर्त रूप देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. सदनिका घोटाळ्यात शिक्षा झालेले माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा. आणि लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यात वेळ अमावस्या सणानिमित्त शेतकरी वर्गात उत्साह. आता सविस्तर बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेतून महात्मा गांधीजींच्या आदर्शांना मूर्त रूप देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. आज लोकसभेत या विधेयकावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात प्रचंड गदारोळ केला. या गदारोळातच चौहान यांनी या चर्चेला उत्तर दिलं. विकसित भारतासाठी विकसित गाव ही संकल्पना या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इस योजना का काम लिखा हुआ है. इस योजना में रोजगार की हम गारंटी दे रहे हैं. आजीविका को समृद्ध करने का काम कर रहे हैं. इसका उद्देश्य विकसित भारत होगा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत के लिए विकसित गांव, ये इस योजना का उद्देश्य है. और इसलिए माननीय अध्यक्ष महोदय, हमने एक आदर्श गाँव की कल्पना की.
पूर्वी या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकार देत असे, मात्र आता मोठ्या राज्यात 60% निधी केंद्रांचा आणि उर्वरित 40% वाटा हा राज्यांचा असेल. ईशान्येकडच्या तसंच हिमालयातल्या राज्यांमध्ये केंद्राचा वाटा 90% वाढेल असं चौहान यांनी सांगितलं. चौहान यांचं भाषण सुरू असताना विरोधकांनी या विधेयकाच्या प्रती फाडून सदनात भिरकावल्या. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आवाहन करूनही सदस्यांनी गदारोळ सुरू ठेवला. या गदारोळातच अध्यक्षांनी विधेयक मतदानासाठी पुकारलं. सदनानं ते मंजूर केलं. त्यानंतर अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चौहान यांनी विरोधकांनी सदनात केलेल्या गदारोळावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी सदनाच्या मर्यादा पायदळी तुडवल्याची टीका केली. लोकशाहीत विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांची भूमिका महत्वाची असते, पण सध्याचा विरोधी पक्ष हे महत्व आपल्या कृतीतून कमी करत असल्याचं निरीक्षणही चौहान यांनी नोंदवलं. काँग्रेसच्या महासचिव खासदार प्रियंका गांधी यांनी या विधेयकाला विरोधाची भूमिका कायम असल्याचं सांगितलं. संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या विरोधामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या,
पर इस बिल को कोई भी पढ़ेगा ये साफ साफ स्पष्ट समझ आएगा कि इस बिल से आने वाले महीनों में ये पूरी स्कीम खत्म हो जाएगी. क्योंकि जैसे ही ये बोझ प्रदेश की सरकारों पर पड़ेगा कि इतना पैसा प्रदेश की सरकारों को देना है, वैसे ही आस्ते आस्ते ये स्कीम खत्म हो जाएगी. क्योंकि प्रदेश की सरकारों के पास इतना पैसा है नहीं. तो ये एकदम श्रमिकों के खिलाफ है, मजदूरों के खिलाफ है, गरीबों के खिलाफ है. और इसका हम सख्त से सख्त विरोध करेंगे.
या विधेयकाच्या विरोधात विरोधी पक्ष सदस्यांनी आज सकाळी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. मनरेगाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते मकरद्वारापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढला. अणुऊर्जा विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा सुरू आहे. नामनिर्देशित सदस्य सुधा मूर्ती, काँग्रेसचे जयराम रमेश, भाजपचे अजित गोपछडे, राष्ट्रीय जनता दलचे मनोज झा यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत आपली मतं मांडली. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांचं आज नोएडा इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. गुजरातमधला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळ्यासह देशभरात 200 अधिक भव्य पुतळ्यांची उभारणी करून सुतार यांनी भारताच्या शिल्पकलेला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. शिल्पकलेतील योगदानाबद्दल सुतार यांना 1999 साली पद्मश्री आणि 2016 साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारनेही नुकताच सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुतार यांना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. सुतार यांच्या निधनानं जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुतार यांच्या निधनानं शिल्पकलेचा कोहिनूर काळाच्या पडद्याआड गेला या शब्दात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिल्पकलेचा कोहिनूर काळाच्या पडद्याआड गेला या शब्दात आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. सुतार यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून सुतार यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी सुतार यांचं अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केलं. काँग्रेस नेते आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज भाजपत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. भाजप प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. सोलापूर जिल्ह्यातले विधानसभेचे माजी आमदार दिलीप माने यांनीही आज भाजपत प्रवेश केला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सदनिका घोटाळ्यात शिक्षा झालेले माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे सादर केला आहे. हा राजीनामा स्वीकारत असल्याचं पवार यांनी सामाजिक माध्यमांवरून सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी कालच कोकाटे यांच्याकडची क्रीडा तसंच औकाफ ही खाती काढून उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सोपवली आहेत. अल्पसंख्याक दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांच्या हक्काची प्रभावी अभिव्यक्ती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनुसार दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजाचे हक्क त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आलं. नागपूर तसंच भंडारा इथंही या निमित्तानं विशेष कार्यक्रम घेण्यात आले. शेतकऱ्यांचा उत्सव असलेला वेळ अमावस्येचा सण उद्या साजरा होणार आहे. मराठवाड्यात लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांसह बीड तसंच सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात येळवस नावानं प्रसिद्ध असलेल्या सणासाठी स्नेही आणि आप्तजन आपापल्या शेतावर एकत्र येऊन उत्साहात हा सण साजरा करतात. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे लातूरचे प्रतिनिधी.
कडबाचा कोप तयार करून त्यात पाच पांडव काळ्या आईची लक्ष्मी म्हणून तसेच शेतात आलेल्या धान्याची मनोभावी पूजा केली जाते. आंबून ज्वारी बाजरीचे उंडे, भज्जी, धपाटे, तिळाच्या पोळ्या, वांग्याचे भरीत अशा खास गाव्यान पदार्थांची मेजवानी असते. शेतकरी बांधव आपल्या शेतात कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांसोबत वनभोजनाचा आनंद घेतात. ज्यांना शेती नाही अशांनाही खास या वनभोजनाचे आमंत्रण दिले जाते. तर अनेक जण विळा अमासाचा पारंपरिक पदार्थाचा आनंद हे उद्यानात जाऊन घेतात. निसर्गाची हानी न करता माणसाला निसर्गाशी जोडणारा विळा अमासा हा शेतकरी आणि निसर्गाच्या अतूट नात्याचा उत्सव आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी, लातूर.
नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. आज दुपारी देवस्वारी आणि पालखी पूजन करण्यात आलं. 25 तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत कृषी प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच कृषी आणि पशुसंवर्धन विषयक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्लास्टिकमुक्त स्वच्छ यात्रेचा संकल्प राबवला जात असून सुरक्षेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभाग आणि बालसंरक्षण कक्षाने गेल्या 2.5 महिन्यात 15 बालविवाह रोखले. गेल्या ऑक्टोबरपासून 12 डिसेंबरपर्यंत बालविवाहाचे 19 प्रकरणं हाताळल्याचं विभागाच्या अधिकारी मोनिका रंधवे यांनी सांगितलं. अंमली पदार्थयुक्त गोळ्यांची विक्री केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं नांदेड जिल्ह्यातल्या 13 औषध दुकानांचे परवाने रद्द केले असून 32 दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अंमली पदार्थांचा अंश असलेल्या गोळ्यांची विक्री केल्याबद्दल 48 दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर दिलेलं उत्तर असमाधानकारक आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात टप्प्याटप्प्याने 1 ते 3 अंशांपर्यंत घट होईल. त्यापुढच्या 2 दिवसात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान राज्यात आज सर्वात कमी 8.4 अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल अहिल्यानगर इथं 8.5, नाशिक इथं 9.8, तर पुण्यात सुमारे 10.5 अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 10 अंश, परभणी इथं 10.8, तर छत्रपती संभाजीनगर इथं 11.2 दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. व्हीबीजी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर. महात्मा गांधीजींच्या आदर्शांना मूर्त रूप देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यात वेळ अमावस्या सणानिमित्त शेतकरी वर्गात उत्साह. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.